बालपणीच्या आठवणी मनात फेर धरून नाचतायत बघा. मला आठवतंय ते तिसरीच्या किंवा चौथीच्या वर्गात जरीच्या खणाचं परकर पोलकं घालून गालात करंगळी रुतवून ठुमकत ठुमकत गायलेलं ते गाणं. छोटी बहीण आपल्या दादाकडं कोणता हट्ट धरते, मला खाऊ आण, कपडे आण. पण आमची ताई अगदी वेगळी आहे बरं का. ती दादाला काय म्हणते माहितीये, मला गोरी गोरी पान, फुलासारखी छान एक सुंदरशी वहिनी आण. आता आठवलं का तुम्हाला गाणं? आठवलं ना, मग ऐका तर या ताईचं गाणं.
वहिनी